रेड एफएम कहता है, रेड एफएम कहता है, घर से बजाते रहो।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक फिलहाल आपके साथ है, लेकर एमएच 935 घर से लाइव महक यहां पर है और हमारे साथ आज स्पेशल गेस्ट भी जुड़ चुके हैं, वो भी हमारे साथ है घर से लाइव। नांदेड महापालिका आयुक्त आज अपन त्यांच्याशी बोलणार आहोत। नमस्कार सर।
नमस्कार नांदेडकर, मी डॉक्टर सुनील लहाने, नांदेड महानगरपालिका आयुक्त। नांदेडकरांना मी एवढं सांगू इच्छितो की मागच्या बऱ्याच दिवसापासून राज्याच्या सर्व भागामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असताना सुद्धा नांदेड जिल्हा आणि शहर हे ग्रीन झोन मध्ये होतं, परंतु काल नांदेड शहरामध्ये पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला आहे। मी नागरिकांना एवढं सांगू इच्छितो की आपण कृपया आतापर्यंत दिलेल्या सर्व सूचनांचं पालन काटेकोरपणे करायला पाहिजे। सोशल डिस्टन्सिंग पाळणं हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये कुठेतरी कमी आल्याच्या नंतरच एका माणसाकडून दुसऱ्याकडे हा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, पण जर डिस्टन्स पाळलं तर ह्या रोगाचं संक्रमण होण्याचे चान्सेस जवळजवळ नसल्यास जमा असतात। तर कृपया आपण सोशल डिस्टन्सिंग पाळावं, अत्यावश्यक कामासाठीच बाहेर जाणं गरजेचं असतं तर मास्कचा वापर करावा, परत आल्याच्या नंतर मग आपले हात स्वच्छ धुण्याची प्रक्रिया ही वारंवार आपल्याला करायला पाहिजे। इत्यादी गोष्टींचं आपण जर पालन केलं आणि सर्वात महत्वाचे सोशल डिस्टन्सिंग जर आपण पालन केलं तर यातून आपली बऱ्यापैकी सुटका होऊ शकते।
येस सर, ने एक ब्युटिफुल मेसेज भी दिया है तो वो भी जानेंगे। कुछ स्पेशल खबरदारी जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे, सो तेही आपण ऐकणार आहोत बस थोड्याच वेळामध्ये। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है, स्टे ट्यून्ड, स्टे इन, बजाते रहो।